नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमका प्रादेशिक खबरो दिता. सरकार टॅक्सी व्यवसायाविशीं खासा धोरण चालीक लायतले जाल्यार 10 सप्टेंबर मेरेन ह्या धोरणाचो मसुदो गोंयच्या टॅक्सी व्यवसायिका मुखार सरकार दवरतले. पारदर्शक तशेंच सुरक्षीत तशेंच परवडपी अशा योग्य टॅक्सी भाडेसयत येरादारीची सोय म्हणून टॅक्सी वेवसाय सुरू करपाच्या हेतान सरकार हे धोरण चालीक लायतलो अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल टॅक्सी वेवसायिका कडेन बसका घेतल्या उपरांत दिल्या.
येल्ल्या टुरिस्टांक असो सेफूय दिसपाक जाय आनी सेक्युरिटी दिसपाक जाय. हे जर करतले आसत जाल्यार आमकां एक होल एज अ टॅक्सी पॉलिसी म्हणून रिझॉल्व करचे पडटा. तांकां सांगलो आमी 10 सप्टेंबर पर्यंत तांकां एक ड्राफ्ट ही पॉलिसी दिता म्हणून त्या ड्राफ्ट हेज पॉलिसीन सगळे इश्यू इन्क्लूड जातले. तेज्या खातीर ट्रान्सपरंटी येतील, तेका सेफी आनी सेक्युअर कशें फील जातले हाजे सगळ्यांचो विशय लक्षात घेऊन पारंपारीक टॅक्सी वेवसाय चालू उरपाक जाय.
गोंयांत टॅक्सी एप नाका अशी मागणी टॅक्सी वेवसायिकांनी फाटल्या 7-8 दिसा सावन केल्या. सरकारान कांय दिसा पयली काडिल्ल्या कॅब एब्रिगेटर एपाच्या मसुद्याक लेगीत टॅक्सी वेवसायिकांनी विरोध केल्लो. तांच्या ह्या मागणेच्या फाटभुंयेर काल टॅक्सी वेवसायिकांनी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी पर्वरे मंत्रालयांत बसका घेतली. सरकारान गोंयचो टॅक्सी वेवसाय सांबाळून दवरपाच्या नदरेंतल्यान धोरण चालीक लायलें जाल्यारूच आमी सरकाराक तेंको दितलो अशें मत टॅक्सी वेवसायिकांनी जाळवणदारांनी मुखेलमंत्र्याकडेन बसका घेतल्या उपरांत व्यक्त केला.
जी त्यांच्यानी 2025 गाईडलाईन काढल्या ती गाईडलाईन त्यांनी सांगला स्पष्ट मतान स्क्रॅप करतलो म्हणून. सो आम्ही आता फक्त वेट करता ती 10 तारीख. जी 10 तारीख त्यांच्यानी आमकां एक स्टेट पॉलिसी हाडटा म्हटला पण ताजी. सो त्या खातीर आम्ही आता इतले सांगपाक शकता की रिस्पॉन्स गव्हर्नमेंटाचो आणि ऑनरेबल सीएमचो सध्या तरी बरो आयला. सगळ्या असोसिएशनांक कन्सिडर करून त्यांना विश्वासान घेऊनच करपाक जाय.
मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आज सकाळी 10:30 वरांचेर ऑनलाईन संभाषणाच्या माध्यमातल्यान म्हजे घर ह्या येवजणेविशीं गोंयकारांकडेन संपर्क साधतले अशी माहिती महसूल खात्याचे जोड सचीव सुरेंद्र नायक हांणी दिल्या. ह्या वेळार म्हजे घरविशीं कशा पद्दतीन सरकार कम्युनिटात खासगी जागेन आशिल्लीं घरां कायदेशीर जातली आनी तशेंच म्हजे घर येवजणेविशीं चड म्हायती दितले. म्हजे घर येवजणेवरवीं घरां नावार करपाक कितल्या दिसांचो प्राच दितले, घरां कायदेशीर करपाची प्रक्रिया कशी आसतली हे विशीं ह्या वेळार ह्या कार्यावळींतल्यान म्हायती दितले. ह्या संभाषणाक चडांत चड लोकांनी ऑनलायन माध्यमांतल्यान हाजिरी लावची अशें आवाहन सुरेंद्र नायक हांणी केलां. सहकार खातें 23 ते 25 ऑगस्ट मेरेन फोंडेच्या पोरण्या बस स्टँडावयल्या श्री झरेश्वर भौशीक गणेशोत्सव मंडळ सुवातेर चतुर्थी बाजार घडोवन हाडटा. हो चतुर्थी बाजार बचत गटांक आपली उत्पादनां एकाच पाक्या खाला प्रदर्शीत करपाची आनी उपक्रमांक प्रोत्साहन दिवन एकामेकाकडेन वळख करपाची आनी एकामेकाकडेन संवाद साधून आपल्या वेवसायीक उपक्रमाचो प्रचार करपाची संद दितली. 23 ऑगस्टाक सकाळी 9 वरांचेर स्थळार नोंदणी करून सुरू जातली. हॅशटॅग बीजेपीचो बुराक ह्या आम आदमी पक्षान चालीक लायिल्ल्या मोहिमेक गोंयभरांतल्यान बरो प्रतिसाद मेळ्ळा जाल्यार बाबत रस्त्याची खरी माहिती उक्ताडार आयल्या अशी माहिती आपाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर हांणी दिल्या. गोंयभरांत रस्त्याची चाळण जाल्ल्या कारणान बाबत स्थिती जाल्या. हे विशीं आम आदमी पक्षान वेगवेगळ्या वाठारांतल्या रस्त्यांच्या सध्याच्या स्थितीचेर उजवाड घाल्लो. अशें केल्या उपरांत सरकाराक आतां जाग आयल्या आनी सरकार आतां रस्ते सारके करपाचे उलोवपाक लागला आनी आम आदमी पक्षान आवाज काडल्या उपरांत आतां पावसा पयलीं रस्त्याच्या दुरुस्तीचें काम जावंक जाय आशिल्लें तें आतां सुरू जालां असो दावो पालेकार हांणी पणजे आप कार्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार केला. गोंय राज्य एड्स नियंत्रण संघटनेन जिल्हो पावण्यार आनी राज्य पावण्यार 11वेच्या विद्यार्थ्यां खातीर रेड रिबन प्रस्नमंजुशा सर्त घडोवन हाडल्या. ही सर्त 8 सप्टेंबराक सकाळी 9 वरांचेर पणजेच्या मिनेझीस ब्रगांजा सभाघरांत जातली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 28 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यात उणे तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंद जाला. फुडले कांय दीस हलको व मध्यम प्रमाणान पावस पडूं येता अशें कळयलां. संवसारीक कुस्ती सर्तीन काल बल्गेरियान 20 वर्सां सकयल्ल्या गटान तरणाट्या बायलांच्या कुस्तीन काजल हिणें भांगरा पदक जिखलें जाल्यार श्रुती आनी सारिका हांणी कांस्य पदकां मेळयलीं. दादल्यांच्या ग्रीक रोमन 60 किलो विभागांत सुरज हाणें कांस्य पदक मेळयलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.